घूमर घूमर घूमियो जी हाँ, लेकिन ज्यादा मत घूमियो नहीं तो चक्कर आ जाएंगे, जैसे कि फिलहाल मुझे बहुत आ रहे हैं लो बीपी के कारण। सुपर इट्स 93.5 रेड एफएम वर शो सुरू आहे मॉर्निंग नंबर 1, ज्याला घेऊन आली आहे तुमची नांदेडची राणी आर जे सारा। पण आज मी तुम्हाला विचारलं होतं की तुमच्या आयुष्यात पहिलं तिकीट तुम्ही कधी काढलं होतं आणि त्या तिकिटाचा काय अनुभव तुम्हाला आला होता। और यही बताने के लिए आज मेरे साथ यहाँ पे जुड़ चुके हैं आपले ट्रैफिक इंचार्ज कदम सर। सर बात कर रही हूँ सर।
हाँ सारा जी बोलिए।
एक सवाल आपसे करना था, अभी टिकट को लेकर तो हर जगह पे कुछ न कुछ हो रहा है।
यार तो ना मुश्किल है, परंतु ऑब्वियसली बस तो।
बस टिकट तुम्ही स्वतःहून खरेदी केलेलं टिकट आहे का ते बस?
बस हो, बाबा पैसे द्यायचे मला तिकीट काढा। मी ऍक्च्युअली तुम्हाला कॉल करणार होतो आता। आज शहरामध्ये मोठं ट्रॅफिक डायव्हर्जन आहे, 3 मोठ्या मिरवणुका आहेत। ही रॅली जाणार आहे मोंड्यातून हैदराबादच्या मार्केट मधून जाणार, महावीर चौक हैदराबाद मार्केट हैदराबाद चौक ते पुढे बस स्टँड ओव्हरब्रिज आयटीआय पासून इकडे आयटीएम सेंटर पासून स्टेडियमच्या बाजूला जे इंदिरा गांधी मैदान आहे तिथे जाणार आहे। ते साधारणतः 11 ते 2 या वेळामध्ये पूर्ण होईल। ते
तर नागरिकांनी कुठला रूट घ्यावा मग या रूटने न जाता?
राज कॉर्नर कडून मोंड्याकडे जर जायचं असेल तर आता दुसरी एक रॅली आहे तिथे छत्रपती शाहू महाराज पुतळ्यापासून सुरू होणार ते आणि कलेक्टर ऑफिसला येणार। तर नागरिकांनी पर्याय मार्ग असा वापरायचा आहे की वर्कशॉप पासून नाईक चौकातून ते देगलूर नाका आणि मग असं शहरामध्ये येऊ शकतात।
ओके
हा, कारण साठे पुतळ्यापासून सुद्धा ट्रॅफिकचं डायव्हर्जन होईल जेव्हा रॅली निघेल। तिकडनं देगलूर नाक्यावर एक रॅली आहे, म्हणजे अशा 3 रॅली आहेत। तर त्या अनुषंगाने जशी जशी सिच्युएशन राहील तसं तसं ट्रॅफिक डायव्हर्जन आहे। हा तर त्यांनी 11 ते 2 या वेळात शक्यतो टाळावं तिकडे जायचं, जर काही महत्वाचं काम नसेल तर 2 नंतर जावं, म्हणजे त्यांना व्यर्थ होणार नाही।
बिलकुल, सरांनी तर सांगितलेलंच आहे की 2 नंतर तुम्हाला जर त्या एरियात जायचं असेल तर जाऊ शकता, पण 2 आधी जर फार अर्जंट काम नसेल तर ते बिंदास टाळा, कारण तिकडे गेल्यानंतर तुम्हाला उन्हात ट्रॅफिक मध्ये जर अडकावं लागलं तर परेशानी तुमचीच होईल ना। इसिलिये कॅरी वॉज, सरांनी तर आपल्याला कुठून रूट डायव्हर्ट होत आहेत तेही सांगितलेलं आहे, तर त्याचाही वापर तुम्ही करून शहरामध्ये येऊ शकता। आणि हो, सोबतच मला कॉल करून सांगायचं आहे तुमच्या पहिल्या वहिल्या तिकिटाची गोष्ट। सोबतच ऐकत रहा सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।